चीनीमंडी.com पॉडकास्ट
समजून घेऊया धरणांची पाणी क्षमता मोजण्याची एकक. सध्या सर्वदूर चांगला पाऊस होत आहे, धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणीही सोडलं जात आहे. इतकं टीएमसी पाणी जमा झालं, तितकं क्यूसेक्स पाणी सोडलं असं आपण पेपरमधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय? आपणास फक्त लिटर ही संज्ञा माहीत आहे, तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेऊया. धरणात असलेला पाणीसाठा मोजण्यासाठी आणि त्यातून सोडण्यात येणारं पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जातात. पाणीसाठा मोजला जातो तो टीएमसी आणि दलघमीमध्ये. टीएमसी म्हणजे अब्ज घनफूट आणि दलघमी म्हणजे 10 लाख घनमीटर. नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग मोजण्यासाठी क्यूसेक्स आणि क्यूमेक्स ही परिमाणं वापरतात. क्यूसेक्स म्हणजे घनफूट प्रतिसेकंद, तर क्यूमेक्स म्हणजे घनमीटर प्रतिसेकंद. धरणाच्या दारातून किंवा एखाद्या बंधाऱ्यावरून एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहत आहे हे यावरून कळतं. या वेगानं पाणी किती वेळ सोडलं जातं त्यावर त्या धरणातून किती पाणी बाहेर पडलं हे ठरतं. फुटाशी संबंधित असलेलं क्यूसेक्स हे परिमाण सध्या प्रचलित आहे, पण मीटरशी संबंधित असलेल्या क्यूमेक्सचा वापर आता शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. धरणातील पाणी आवक जावक मापं बघा, किती पाणी येतं वा जातं माहीत आहे का? स्थिर पाणी मोजण्याची एकक लिटर, घनफूट, घनमीटर आणि धरणातील पाणी मोजण्याचं एकक टीएमसी. टीएमसी म्हणजे काय, क्यूसेक्स म्हणजे काय आणि क्यूमेक्स म्हणजे काय? एक टीएमसी म्हणजे 1000 मिलियन्स क्युबिक फीट, म्हणजे 1/90 इतकं घनफूट. एक टीएमसी म्हणजे 28,31,68,46,592 लिटर्स. वाहतं पाणी मोजण्याची एकक नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग मोजण्यासाठी क्यूसेक्स आणि क्यूमेक्स ही परिमाणं वापरतात. क्यूसेक्स म्हणजे घनफूट प्रतिसेकंद, तर क्यूमेक्स म्हणजे घनमीटर प्रतिसेकंद. धरणाच्या दारातून किंवा एखाद्या बंधाऱ्यावरून एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहत आहे हे यावरून कळतं. या वेगानं पाणी किती वेळ सोडलं जातं त्यावर त्या धरणातून किती पाणी बाहेर पडलं हे ठरतं. फुटाशी संबंधित असलेलं क्यूसेक्स हे परिमाण सध्या प्रचलित आहे, पण मीटरशी संबंधित असलेल्या क्यूमेक्सचा वापर आता शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. क्यूसेक्स एका सेकंदास 1 घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्यूसेक्स होय. या प्रमाणात एका सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडतं. क्यूमेक्स एका सेकंदास 1 घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्यूमेक होय. या प्रमाणात एका सेकंदात 1000 लिटर पाणी बाहेर पडतं. उदाहरणार्थ पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे, म्हणजेच त्यामध्ये 1.97 × 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावतं. याच धरणातून सध्या 500 क्यूसेक्स पाणी नदीत सोडलं जात आहे, म्हणजेच 500 × 27.317 लिटर प्रतिसेकंद या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. महाराष्ट्रातील क्षमतेनं मोठी असलेली 5 धरणं, उजनी 117.27 टीएमसी, कोयना 105.27 टीएमसी, जायकवाडी 76.65 टीएमसी, पेंच तोतलाडोह 35.90 टीएमसी आणि पूर्णा येलदरी 28.56 टीएमसी. पाऊसही वेगवेगळ्या परिमाणांमध्ये मोजता येतो. अचूक नोंदींसाठी पाऊस मिलीमीटरमध्ये मोजला जातो, काही ठिकाणी सेंटीमीटर किंवा इंचामध्येही तो सांगितला जातो. या परिमाणांचा एकमेकांशी संबंध आहेच. 1 इंच म्हणजे 25.4 मिलीमीटर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. मागच्या पिढीत पाऊस इंचामध्ये सांगण्याची पद्धत होती, आता मुख्यतः मिलीमीटर हे परिमाण वापरलं जातं.